chinimandi.com पॉडकास्ट।
केंद्रीय पथकांकडून होणार पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी। राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथकं आज दाखल होत आहेत। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ व्ही थिरुपुगज यांच्या नेतृत्वाखालील 7 जणांची ही पथकं पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत। यंदाच्या भीषण पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारनं 6,813 कोटींच्या मदतीचा केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवला असून हा निधी मिळण्यापूर्वीच राज्यानं मदतकार्याला सुरुवातही केली आहे। ऑगस्ट महिन्यात विक्रमी पाऊस पडल्यानं नद्यांनी आपली पूररेषा ओलांडली होती, त्यामुळं हजारो लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं। बाधित पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात 10,000 आणि शहरी भागात 15,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येणार असून पशुधन खरेदी, घर बांधकामांसह विविध उपाययोजनांसाठी 6,813 रुपयांचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला होता। केंद्र शासनाकडून निधी मिळण्याची वाट न बघता राज्य शासनानं आपलं मदतकार्य सुरू ठेवलं असून आज केंद्रीय पथकाकडून या भागाची पाहणी करण्यात येणार आहे। या 7 सदस्यांमध्ये कृषी विभागाचे RP सिंग, व्यय विभागाचे चित्तरंजन दास, ऊर्जा विभागाचे श्री ओम किशोर, रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे संजय जयस्वाल, ग्रामीण विकास विभागाचे VP राजवेदी आणि जलशक्ती विभागाचे मिलिंद पानपाटील यांचा समावेश आहे। हे पथक पूरग्रस्त भागाची 4 दिवस पाहणी करणार आहे।